आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय चर्चा। दोन्ही देशांमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त। एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवणार, इतर जागा मित्रपक्षांना देण्याची चर्चा। आणि 55व्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलिया कंट्री ऑफ फोकस राहणार। भारत आणि चीनमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळून शांतता बिघडू न देणं अत्यावश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केलं। कझान इथे 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली। या बैठकीत भारत चीन सीमा प्रश्नावर तोडगा काढून शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी लवकर भेटतील असं निश्चित करण्यात आलं। भारत आणि चीन यांच्यातल्या स्थिर आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांचा प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं। ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। तसंच या मुद्द्यावर दुहेरी निष्ठेला बिलकुल जागा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। रशियामधल्या कझान इथे 16व्या ब्रिक्स परिषदेच्या सत्राला ते संबोधित करत होते। युवकांमध्ये वाढता कट्टरतावाद रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात झालेल्या दहशतवादविरोधी ठरावांवर ठोस काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। भारत हा युद्धाच्या बाजूने नसून संवादाच्या बाजूने असल्याचं प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं। महागाई आटोक्यात आणणं, अन्न सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य हे सर्व देशासाठी प्राधान्याचे मुद्दे आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले। ब्रिक्स समूह हा जनहितवादी गट आहे असा संदेश जगाला दिला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवतील अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली।
तिन्ही पक्ष हे साधारण 85 85 85 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे। त्यांचं आता आम्ही यादीही बनवलेली आहे।
18 जागा मित्रपक्षांना देण्यासंदर्भात उद्यापासून चर्चेला सुरुवात होईल असंही राऊत यावेळी म्हणाले। या जागांवर मुख्य तीन पक्षांपैकी कुठल्याही पक्षाने दावा केल्यास तो प्रश्न चर्चेनं सोडवला जाईल अशी माहिती देखील राऊत यांनी दिली। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखडी मतदारसंघामध्ये केदार दिघे यांना रिंगणात उतरवलं आहे। ठाण्यातून राजन विचारे, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील। गुहागरमधून भास्कर जाधव, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, कुडाळमधून वैभव नाईक तर राजापूरमधून राजन साळवी निवडणूक लढवणार आहेत। नेवासामधून शंकरराव गडाख, बार्शीतून दिलीप सोपल, सावंतवाडीतून राजन तेली, राधानगरीतून KP पाटील आणि शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। माहीममधून मनसेचे अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडून महेश सावंत उमेदवार आहेत। शिवसेनेकडून तिथून सदा सरवणकर रिंगणामध्ये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 38 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, हसन मुश्रीफ कागलमधून तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव अत्राम यांना अहेरीतून तर आदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या मुंबई पश्चिम उपनगरातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केरळमधल्या वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रियांका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्या कलेपट्टा इथे आयोजित केलेल्या रोड शोमध्ये सहभागी झाल्या. वायनाडचा भाग होणं ही आपल्यासाठी आनंद आणि सन्मानाची बाब असल्याचं यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राज्यातल्या 288 मतदारसंघात आत्तापर्यंत 153 उमेदवारांनी 164 अर्ज भरले आहेत. आज 104 उमेदवारांनी 122 अर्ज भरले आहेत. मथुरामधल्या शाही ईदगाह श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्व दिवाणी खटल्यांची एकाच वेळी सुनावणी घेण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं न्यायालयीन कार्यक्षमतेचा हवाला देत या प्रकरणाची एकत्रित सुनावणी व्हावी असा निर्णय दिला. या सर्व 18 प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेण्याच्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. गेल्या 3 वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण 19% % वाढलं आहे. यात UPIचा वाटा महत्त्वाचा आहे असं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ञांच्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. 2016 सुरू झालेल्या UPIचा केवळ 5 वर्षात किरकोळ डिजिटल व्यवहारामध्ये सर्वाधिक वाटा आहे. खरेदी करताना डिजिटल पद्धतीनं पैसे देण्याचं प्रमाण 6 पटीनं वाढलं आहे. 2 व्यक्तींमधलं निधी हस्तांतरण देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. येत्या 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोवा इथे होणाऱ्या 55व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया कंट्री ऑफ फोकस राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे 7 चित्रपट या महोत्सवामध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बाजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल या महोत्सवामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दाना चक्रीवादळ पार्श्वभूमीवर NDRFनं ओडिशात 20 आणि पश्चिम बंगालमध्ये 13 पथकं तैनात केली आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्येही राखीव पथकं ठेवण्यात आली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय चर्चा, दोन्ही देशांमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवणार, इतर जागा मित्रपक्षांना देण्याची चर्चा. आणि 55व्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलिया कंट्री ऑफ फोकस राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.